माया माया माया
पुरे झाला लाडीपणा
का का का
काय हो हा? किती उशीर केला ऑफिस मधून यायला
का हे बघ तू मला काल काय म्हणाले होतीस
काय
कान तपासून घ्या ऑफिस मधून तडक डॉक्टर भैरांच्या कडे गेलो आणि हे मी हेअरिंग मशीन घेऊन आलो हा
डॉक्टर भैरांच्या कडे छान चांगले कान तपासले असतील त्यांनी काय हो तुम्हाला आता चांगलं ऐकू येतं का
चांगलं अगं चांगलं तर येतच पण न बोललेलं सुद्धा ऐकू येतं
काहीतरी बाई
म्हणजे तुझ्या मनातलं गे हे घरात सुशी नाही ना
सुशी गेली मगाशी
असं मग चल ना आपण दोघ कालच्या सारखी पुन्हा चौपाटीवर
चौपाटीवर नको ग बाई आज चौपाटी वगैरे काही नाही
मग
आज चौपाटी घरातच
चौपाटी घरात
हो
अगं पाणीच पाणी होईल ना सगळीकडे
काहीतरीच काय
असं म्हणतेस चल मग घरात तर घरात आपल्याला कुठेही चालेल तुझी सोबत गे हे माया
हे
मघाशी जे गाणं म्हणत होतीस ना सारंगा कुठे गेला ते परत एकदा म्हण ना
मी गाणं म्हटलं नव्हतं
मग
मी मघाशी कॅसेट ऐकत होते
असो
तुमची वाट बघत होते ना
बर बर
मला पुन्हा कॅसेट ऐकायची
हो हो
ऐका
झाली चांदवर आला सारंग कुठ माझा गेला हा रात झाली चांदवर आला सारंग कुठ माझा गेला राती परी भीती उरी काल जाशी धीर तरी धरू कसा कांडेला हाय रात झाली कांद